येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर असे झाले की इस्रायलांच्या सणात शिष्य एकत्र एका खोलीत बसलेले होते, तेव्हा अचानक वाऱ्याचा आवाज झाला आणि त्या वाऱ्याच्या आवाजाने ते घर भरून गेले आणि आगीच्या जिभा त्यांच्यावर बसल्या। तेव्हा असे झाले की ते सर्व देवाच्या आत्म्याने भरले आणि देवाच्या आत्म्याने त्यांना जशी जशी भाषा दिली तसे तसे ते अनेक भाषेत बोलू लागले आणि त्यावेळेस त्या नगरात बऱ्याच देशातले अनेक भाषा बोलणारे लोक होते। त्यांनी तो आवाज ऐकला आणि ते त्या ठिकाणी हे पाहण्यासाठी गेले की तेथे काय चालले आहे। ते म्हणाले, हे तर आपली भाषा बोलत आहेत आणि त्या भाषेत देवाच्या गोष्टी सांगत आहेत। याचं त्यांना आश्चर्य वाटलं व ते एकमेकांना म्हणाले की याचा अर्थ काय होतो। आणि काहींनी शिष्यांची चेष्टा करीत म्हणाले, अरे हे तर दारू प्याले आहेत। तेव्हा येशूचा शिष्य पेत्र उभा राहून मोठ्याने ओरडून म्हणाला की हे लोक दारू प्यालेले नाही, जो येशू देवाने पाठवलेला होता त्या येशूला तुम्ही उभ्या आडव्या खांबावर मारले, पण येशूने मेलेला राहावे हे शक्य नव्हते, म्हणून देवाने त्याला पुन्हा उठवले व मानवाचा प्रभू बनवले आणि त्याच्या आत्म्याचे वचन देवाने येशूला दिले होते त्याचाच वर्षाव त्याने आता केला आहे। हे ऐकून त्यांच्या अंतकरणाला टोचणी लागली आणि ते शिष्यांना म्हणाले की आता तुम्ही सांगा की आम्ही काय करावे। तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला की तुम्ही आपल्या वाईट कामाबद्दल पश्चाताप करा व येशूच्या नावात पाण्याचा धार्मिक विधी पूर्ण करा, मग देवाचा आत्मा तुम्हाला मिळेल। तेव्हा पेत्राने त्यांना बोध केला आणि साक्ष दिली। तेव्हा ज्यांनी तो संदेश स्वीकार केला त्यांनी येशूच्या नावात पाण्याचा धार्मिक विधी पूर्ण केला आणि त्या दिवशी 3000 नवीन विश्वासणारे त्यांच्यामध्ये जोडले।